आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडू विधानसभेच्या एकाच टप्प्यासाठी आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान. भारत आणि जर्मनी यांच्यात संरक्षण क्षेत्रातलं सहकार्य अधिक वृद्धिंगत व्हावं, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण. इराणबरोबरची शस्त्रसंधी अनिश्चित काळासाठी वाढवण्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि आयएसएसएफ कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताचा शिवा नरवाल याला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान उद्या 23 एप्रिलला होणार आहे. यामध्ये 16 जिल्ह्यातील 152 जागांसाठी मतदार कौल देतील. 1478 उमेदवारांचं भविष्य उद्या मतपेटीत बंद होईल. राज्यात भयमुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडावं यासाठी निवडणूक आयोगानं दक्षता घेतली आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 29 एप्रिलला होणार आहे. तर दुसरीकडे तामिळनाडूमध्ये उद्या एकाच टप्प्यात 234 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील 5,73,43,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. दरम्यान महाराष्ट्रात बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला. या दोन्ही मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची प्रचारसभा झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील वरिष्ठ नेते तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे देखील प्रचारसभेला उपस्थित होत्या. दरम्यान प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण मुंबईबाहेर जाऊ शकत नसून नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावता येणार नाही असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सरकारच्या योजना आणि धोरणांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यात नागरी सेवांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं. नागरी सेवा दिनानिमित्त काल नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारच्या यशात नागरी सेवा अधिकारी कर्मचाऱ्यांचं समर्पित वृत्तीनं केलेलं काम महत्वाचं ठरतं. दिल्लीत योजना आखल्या जाऊ शकतात, परंतु त्या दूरवरच्या खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य पद्धतीनं राबवलं जाणं आवश्यक आहे. नवनव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून नागरी सेवा अधिकाऱ्यांनी आपलं काम दुर्गम भागातही पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन राधाकृष्णन यांनी केलं. राज्यातील प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी झिरो ब्युरोक्रसीची संकल्पना राबवण्याचा निर्धार काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियानाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते काल मुंबईत बोलत होते. सुलभ प्रक्रिया, पूर्वानुमान आणि मानवी हस्तक्षेप कमी करून पात्र नागरिकांना थेट सेवा देणं हेच झिरो ब्युरोक्रसीचं मूळ तत्व आहे. झिरो ब्युरोक्रसी म्हणजे अधिकारी नसणं नव्हे तर प्रक्रियांची पुनर्रचना करून त्या अधिक सुलभ आणि पारदर्शक करणं आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. आत्मनिर्भर भारत हा उपक्रम निर्मिती, विकास आणि नवकल्पना या क्षेत्रातील सहकार्यासाठीचं आमंत्रण असून भारत आणि जर्मनीचं संरक्षण उद्योग परिसंस्थेमधील सहकार्य अधिक वृद्धिंगत करावं अशी अपेक्षा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली. संरक्षण मंत्री 3 दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर गेले असून त्यांनी काल जर्मन संसदेच्या संरक्षण आणि सुरक्षा विषयक संसदीय स्थायी समितीला संबोधित केलं. आजघडीला जग नव्या संरक्षण संकटांना तोंड देत असून तांत्रिक परिवर्तनामुळे सद्यपरिस्थिती अत्यंत गुंतागुंतींची आणि परस्परांशी जोडली गेली आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीशी जुळवून घेणारा नवा दृष्टिकोन ही आजच्या काळाची गरज असल्याचं राजनाथ सिंग यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वांतर्गत भारतीय संरक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. भारत जर्मन उद्योगातील वाढत्या भागीदारीतून उभय देशांना परस्पर लाभ मिळतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी याच दिवशी पहलगाम इथं दहशतवाद्यांनी 26 निरपराध लोकांची हत्या केली होती. यामध्ये प्रामुख्यानं पर्यटकांचा समावेश होता. जगभरातील अनेक देशांनी या घृणास्पद कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला होता. या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी गेल्या वर्षी 6 आणि 7 मेच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नियंत्रण रेषेच्या पलीकडे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या 9 छावण्यांवर अचूक मारा केला. या कारवाईत 100+ अधिक दहशतवादी ठार झाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराणसोबतची शस्त्रसंधी अनिश्चित काळासाठी वाढवण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धसंघर्ष संपवण्यासाठी आणि दोन्ही देशांना शांतता चर्चा सुरु ठेवता यावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. मात्र इराणच्या बंदरं आणि किनाऱ्यांवरील अमेरिकी नौदलाची नाकेबंदी सुरुच राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान अमेरिकेनं इराणशी संबंधित 14 व्यक्ती संस्था आणि विमानांवर निर्बंध लादले आहेत, तर दुसरीकडे अमेरिकी सैन्यानं हिंद महासागरात निर्बंध घातलेलं एमटी तिफानी हे तेलवाहू जहाज ताब्यात घेतलं आहे. हे जहाज इराणच्या कच्च्या तेलाच्या तस्करीमध्ये सहभागी असल्याचं पेंटागॉननं म्हटलं आहे. सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी ब्रिटनच्या संरक्षण क्षेत्रातील उद्योगपतींची काल भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांमध्ये संरक्षण क्षेत्रातील सहकार्याला चालना देण्यावर भर देण्यात आला. संरक्षण औद्योगिक सहकार्यामुळे महत्वपूर्ण तंत्रज्ञानाच्या सहरचना, सहविकास आणि सहउत्पादनाला चालना मिळेल. संरक्षण उत्पादन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि पुरवठा साखळीच्या लवचिकतेमध्ये अधिक सुलभ सहकार्य शक्य होईल असंही त्यांनी सांगितलं. जनरल चौहान यांनी ब्रिटनच्या इंडो पॅसिफिक राज्यमंत्री सीमा मल्होत्रा यांचीही भेट घेतली. जनरल चौहान यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय लष्करासमोरील आव्हानं आणि संधी या विषयावर एक गोलमेज परिषदही झाली. भारतीय नौदलाचं आयएनएस सुनैना जहाज काल इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं दाखल झालं. हिंद महासागर क्षेत्रात करण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान या जहाजाचा हा तिसरा बंदर भेट कार्यक्रम आहे. या सागरी गस्ती जहाजावर 16 मित्र राष्ट्रांमधील नौसैनिकांचा समावेश आहे. चारधाम यात्रास्थळांपैकी एक उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग इथल्या केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी आज उघडण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी विशाल मिश्रा यांनी यात्रेसाठी चोख व्यवस्था करण्यात आल्याचं म्हटलं आहे. तर चारधाम यात्रेतील तीर्थक्षेत्र श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे उद्या उघडले जाणार आहेत. केरळ राज्यातल्या त्रिशूर जिल्ह्यातील मुंडाथिकोड इथं फटाका कारखान्यात स्फोट होऊन 13 जण मृत्यूमुखी पडले आहेत. रविवारी तमिळनाडूच्या विरुधुनगर इथल्या एका फटाका निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटात 25 जणांचा बळी गेल्यानंतर अवघ्या 2 दिवसात ही दुर्घटना घडली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान सुरू असलेल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज जोहान्सबर्ग इथं खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 9:30 वाजता हा सामना सुरू होईल. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ 2 विजयासह आघाडीवर आहे. मालिकेतला चौथा सामना शनिवारी तर अंतिम सामना सोमवारी होणार आहे. इजिप्तमधल्या कैरो इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक 2026 पहिल्या दिवशी काल पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत शिवा नरवाल यानं सुवर्णपदक जिंकून भारताला या स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. 241.8 गुणांची नोंद करत त्यानं हे सुवर्णपदक पटकावलं. उझबेकिस्तानच्या सोदिक जोन अब्दुल्ला येवनं दुसरं स्थान पटकावलं, तर चिराग शर्मा 218.9 गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला. तत्पूर्वी दिवसाच्या सुरुवातीलाच पना भुगरा हिनं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत 250.6 गुणांची नोंद करत रौप्यपदक जिंकलं आणि या विश्वचषकातलं भारताचं पहिलं पदक निश्चित केलं. कालच्या या 3 पदकांमुळे भारत या स्पर्धेच्या पहिल्या दिवसाखेरीज 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशा पदकांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिला. या स्पर्धेत 25 विविध महासंघांचे 284 खेळाडू सहभागी झाले आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तामिळनाडू विधानसभेच्या एकाच टप्प्यासाठी आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान. भारत आणि जर्मनी यांच्यात संरक्षण क्षेत्रातलं सहकार्य अधिक वृद्धिंगत व्हावं, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण. इराणबरोबरची शस्त्रसंधी अनिश्चित काळासाठी वाढवण्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा आणि आयएसएसएफ कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताचा शिवा नरवाल याला सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.